सेवा परमो धर्मः। सेवा परमो धर्मः हे शब्द उच्चारण सोपा है, पण हे शब्द आचरणात आणण्यात जमीन आणि आसमानाचा फरक भासतो। आज माझे वय 91 वर्षाचे आहे आणि माझी बरीचशी आवडती मंडळी जीवनाच्या पलीकडे केली आहेत। त्यापैकी काही मंडळींची सेवा करण्याची मला संधी मिळाली नाही किंवा मी त्यांची सेवा करू शकलो नाही। त्याबद्दल हृदयापासून खेद वाटतो। ज्या आप्तेष्ट मंडळींची या जन्मी सेवा करू शकलो नाही त्यांच्या पुनर्जन्मात प्राप्त झालेली पुनर्जन्म त्यात त्यांची सेवा करण्यास मला पुनर्जन्म पाहिजे। ही तीव्र अपेक्षा आहे।